اسلامی افکار کی پیشکش۔
زکات بارہ مسئلہ سامان ہوتے ہوتے مال جتنے ہم سے بڑے رہتا ان کی زکات کسی جو ہم سے بڑے سنگلے ہوتے آج کاروبار جو کہتے ہیں یہ سلسلہ سامان ہوتے ہیں منشی جو کہتے کاروبار کرتا کاروباروں پر تو زکات دیتا لیکن کنڈیشن اچھی تھی ایک ترین جی کن تو مال امی کاروبار کرتا تو امی کاروبار اچھی نیتن کس مولا گلو امی بیپار پروچی نیتن کس مولا گلتا ترین تی چیز گنترین کس نیت ہوتی کہ ہم کا کاروبار کروں کا تی چیز کاروبار سے مال بن سکتے شریعت بھی حساب رہتا ہم کا کچھ گفٹ دے لے پٹی گڑھ مطلب خیال بڑے کیوں بولے تو کاروباری مال دل رہا وراثت بھی کہیں مل لے ప్రాపర్టీ మిల్లి ఘర్ మిల్లి పట్టికడ మగ ఈ రథాలకు మేక ఎక్కువ కడతా తి కారోబారి మాల్ కారోబారి మాల్ వల్ల మీ కొంత చీజ్ దేవం కొరు మోలా గెలు అని తెత్తాక నమ్మకి నియత హోతి ఏకా మీ కారోబార్ భీతర్ గల్తలే ఎక్కుతలే ఠావు గింద నమ్మకి నియత హోతి కి ఇకుచా సాబ్ గెలు ఘర్ గంతి నమ్మకి నియత హోతి ఇకుచా సాబ్ గెలు తరీన్ తో కారోబారి మాల్ గెలు ఇసికి అప్లే ఏజే సాబ్ గెట్లో పట్టికడే రాకుండా కి ఇకుం దూసరే గెట్లా అంతే ते कारोबारी म्हणजे ना तसं कारोबार बनला जे कोणती चीज आम्ही गेंतनेच कारोबाराची नियत म्हणतात तो कारोबारी माल बनतो दुसरी चीज कारोबारावर जकात एक वर्षामध्ये फर्ज एक वर्ष बोला इस्लामी आहे आम्ही घेतले मोला आणि एक वर्ष झाला मग आम्ही त्याची वेलो काढले तरी जकातचे निसाब तर ते पावला हा भले घेंतनी आम्ही भल्ली कम्मा घाटली लेकिन इतना मी एक वर्ष झाला मग ते जो लेवल का झालो जकातचं जे कोणतो काल निसाब सांगून गेलो तो चांदी येते बारान 595 ग्राम या भंगारा येते बारान 85 ग्राम हे जे कोणते लेवल सांगून गेलो ते हे जी जे कोणते मेकदार उपर ते पावला एटलो अमाऊंट त्याच्यात जाता वेलू काढला तरी एक वर्ष त्याच्या उपर होता लास्ट भीतर राहूंगा तेत्ता जकात वाजिब कारोबारा भितर जकात काढूकी टायमार निसाबाचे मुताबिक राहणार धर्माने पुढे पटर का झाले त्याचा काही हिसाब राहणार करतनी का पोझिशन होती ते हिसाब राहणार काढतनी का पोझिशन असे ते हिसाब राहणार कटले काढतले 28% करतले जे किसी भंगाराचो या चांदीचो हिसाब काल सांगून गेले होते तेटलेच कारोबाराचो एक वर्ष त्याच्यावर गेलो आणि ते जकातची जी कोणती लेवल असे मकदार असे तेटला पावला हा तरी त्याच्यातले 28% करतो 28% मला काय राहतले ते कोणते हे जे काढूचे जे कोणतो स्टॉक तुमच्याकडे माल असेल तो सव्वस माल त्याचा हिसाब करून हिसाब कशी करून जे मोला काढले ना ही कू काढला म्हणजे तर आज मार्केट आहे आज जकात काढते वाटत आम्ही आज मार्केट आहे ते तो का वेल्यू असे ते हिजबीन आम्ही जकात काढतो तो माल जे घेतलो असे आमच्याकडे तो मालाचा पुरा हिसाब पडतो वट्टर आम्ही आपले अलर्टअप काढूचे ना एकदम काढे मागून सव्वस मालाचं जे घेतलो स्टॉक असे सव्वस याचा आमचा हिसाब काढू असतो त्याचे सरी आमचा कारोबारी क्षेत्रात आम्ही कोणत्या दिला हा माल त्यांची तांबडे होते असे ते दोघं हिसाब ते एकदा जोडूचे आम्ही बोलतात नाही माल आमचा पुरा आम्ही कर्जा घेतलाय आम्ही ते जोड दिला नाही लेकिन ते दोघं हिसाब करू दे पुरा कर्ज राहो कर्ज येऊचे राहो पुरा जे कोणतो माल असे आणि जे घेतलो आमचा कर्ज घेऊचे असे कारोबारी सिलसिला भीतर पुरा हिसाब आणि जे घेतलो फायदा आमचं रॉलिंग भीतर असे ते तो पुरा आम्ही हिसाब घालू दे ते पुरा मजमुआ करून त्याचे तो 28% काढू दे अगर हिसाबचे मुताबिक जाता बाकी जे कोणती चीज राहतात अंगण असे त्याची काही जकात राहणार बिल्डिंग आमची असे त्याची जकात राहणार फर्निचर असे या त्याचे तो कम्प्युटर राहता या आमची गाडीवर राहता सर्व्हिस करूची त्याच्या उपरसं जकात राहणार गाडीओ इकतात आम्ही तरी इकूचं सामान झालं होतं वरनं आम्ही ट्रान्सपोर्ट ते सामान हाडूच्या होरूच्या समोर जे कोणती गाडीओ धरवतात त्याच्या उपर जकात राहणार जे कोणती इस्टिमाची आमची चीज राहतात त्याच्या उपर जकात राहणार तिची कधी आम्ही घर भाडा देतात घरावर जकात नाही बिल्डिंग आमच्या फ्लॅट आहे त्याच्या उपर जकात नाही त्याची जे कोणती इन्कम येतात ती इन्कम आम्ही जमा करून धरवले ते जकातची जे कोणते लेवल उपर पावले त्याच्या उपर एक वर्ष गुजरलो तेथा जकात राहता बाकी चीजावर जकात राहणार तो ख्याल जरूर बाकी मसाले असे आपल्या ओलामाकडे पोचूचे अल्लाह ताला आमचा समजा.